नमस्कार, मी आमदार डॉक्टर तुषार राठोड बोलत आहे. केंद्रातील भाजपा सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत साकारत आहे. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीपथात आहे. भविष्यात आपल्याला सुद्धा विकसित मुखेड घडवायचे आहे. यासाठी नगरपरिषद निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ विजयाराम पत्तेवार व 10 प्रभागातील सर्व उमेदवारांच्या नावासमोरील कमळाचे बटन दाबून भारतीय जनता पार्टीस विजयी करा. धन्यवाद.